आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. यंदाच्या रब्बी हंगामात देशात 362 दशलक्ष टनांहून अधिक अन्नधान्य उत्पादनाचं लक्ष. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव सुरू. देशभरात सेवा पर्वानिमित्त उद्यापासून विविध उपक्रमांचं आयोजन. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश. आणि हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचं निधन. यंदाच्या रब्बी हंगामात 362.50 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचं लक्ष निर्धारित करण्यात आलं असल्याची घोषणा केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नवी दिल्ली इथं केली. विविध राज्यांच्या कृषी मंत्र्यांसोबत पार पडलेल्या रब्बी अभियान परिषदेनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यंदाचं अन्नधान्य उत्पादनाचं लक्ष गेल्या वर्षी झालेल्या अन्नधान्य उत्पादनापेक्षा 2.4 दशांश टक्क्यांनी जास्त असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. या उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटरूपाने मिळालेल्या 1,300 हून अधिक वस्तूंचा आजपासून ऑनलाईन पद्धतीनं लिलाव सुरू झाला. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं याबाबत माहिती दिली. या लिलावातून उपलब्ध होणारा निधी नमामी गंगेसारख्या सरकारी योजना राबवण्यासाठी खर्च केला जाणार आहे. यापूर्वी केलेल्या अशा प्रकारच्या लिलावांच्या माध्यमातून 50 कोटी रुपयांहून अधिक निधी जमा झाला असल्याचंही सिंग यांनी यावेळी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातल्या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये एक उद्यान विकसित करण्यात येणार असून या उद्यानांना नमो उद्यान असं नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. प्रत्येक उद्यानासाठी 1 कोटी रुपयांचा निधीही देण्यात येणार आहे. नव्यानं विकसित झालेल्या या उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून प्रत्येक विभागातून 3 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना बक्षिसं दिली जातील. महसूल आणि वन विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवडा हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागामार्फत राज्यातली सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांचं आयोजन होईल. कौशल्य विकास विभाग राज्यातल्या 750 गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार आहे. राज्यातल्या 419 शासकीय औद्योगिक संस्थांमधून 1,000 विद्यार्थी एकत्र येऊन हे अभियान राबवतील. भाजपाकडून देशभरात आयोजित सेवा पंधरवड्यात 1,00,000 मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, नेत्र तपासणी, रुग्णांना चष्मे वाटप, मोदी विकास मॅरेथॉन, क्रीडा स्पर्धा असे विविध उपक्रम होणार आहेत. याशिवाय सरकारच्या प्रमुख योजना, पर्यावरणीय उपक्रम आणि उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचण्यासाठीची धोरणं अधोरेखित करणारे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. सेवा आणि सुशासन या तत्वांचं अनुसरण करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं अनेक योजना राबवल्या आहेत. हरित आणि स्वच्छ ऊर्जेच्या उद्देशानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडीद्वारे भारताला सौर ऊर्जा क्षेत्रात महत्वाचं स्थान मिळण्यासाठी केलेल्या कामगिरीचा थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत.
हवामान बदलांवरच्या उपायांना पाठिंबा देण्यापासून ते हरित ऊर्जेपर्यंत भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवून आणली आहे. नोव्हेंबर 2015 प्रधानमंत्री मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकोइस ओलांद यांनी आंतरराष्ट्रीय सौर करार केला होता. या आघाडीनुसार सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रात 2030 पर्यंत $1,000 जास्त गुंतवणूक करण्याचं उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी हा जगासाठी एक मोठा आशेचा किरण म्हणून उदयाला आल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री मोदी यांनी नवी दिल्ली इथे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या पहिल्या संमेलनाच्या उद्घाटनावेळी केलं होतं.
इंटरनॅशनल सोलर अलायन्स दुनिया के लिए उम्मीद की एक बड़ी किरण बनकर सामने आया है. 3 वर्षों के भीतर ये संगठन एक ट्रीटी बेस्ड इंटर गवर्नमेंटल ऑर्गनाइजेशन बन चुका है.
दक्षिण आशियापासून आफ्रिका आणि युरोपपर्यंतच्या देशांना सौर संसाधनाच्या माध्यमातून जोडणं आणि अल्पविकसित देश आणि विकसनशील देशांची ऊर्जेची मागणी पुरवतानाच कार्बन उत्सर्जनाची मर्यादा कमी करण्याचा या आघाडीचा उद्देश आहे.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावणारा चलो जीते है हा चित्रपट उद्यापासून 2 ऑक्टोबरपर्यंत देशभरात पुनर्प्रदर्शित होणार असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं आज दिली. स्वामी विवेकानंदांच्या तत्वांनी प्रेरित झालेल्या नरू या लहान मुलाची कहाणी हा चित्रपट सांगतो. देशभरातली जवळपास 500 चित्रपटगृह आणि शाळांमध्ये हा चित्रपट दाखवला जाणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज राज्य निवडणूक आयोगाला दिले. यापुढे यासाठी आणखी मुदतवाढ दिली जाणार नाही असंही न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या पीठानं स्पष्ट केलं. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं 6 मे रोजी ठरवून दिलेली 4 महिन्यांची कालमर्यादा न पाळल्याबद्दल न्यायालयानं आज राज्य निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. प्रभाग पुनर्रचनेची प्रक्रिया 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावी, निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाचे तपशील 2 आठवड्यांच्या आत राज्याच्या मुख्य सचिवांकडे सादर करावेत, तसंच ईव्हीएमची कमतरता दूर करून त्याबाबतचं कार्यपूर्ती शपथपत्र 30 नोव्हेंबरपर्यंत सादर करावं, असे निर्देशही न्यायालयानं आयोगाला दिले.
महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी धोरण 2025 आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आलं. या धोरणात सन 2050 पर्यंतचं नियोजन असून सुमारे 3268 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. जीएसटी परिषदेनं अनेक वस्तूंवरचा कर कमी केला आहे, त्यामुळे शेतीसाठी लागणाऱ्या अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. ऐकूया त्याविषयी अधिक माहिती.
ट्रॅक्टर्स, कापणी यंत्र आणि कंपोस्टिंग सारख्या उपकरणांवरचा जीएसटी आता 12% वरून 5% झालाय. ट्रॅक्टरच्या सुट्या भागांवर पूर्वी 18% कर होता, तो आता 5% झालाय. यामुळे या वस्तू शेतकऱ्यांच्या आवाक्यात येतील आणि कृषी उत्पादन वाढीला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.
जीएसटीचे नवीन दर येत्या सोमवारपासून लागू होणार आहेत. दोन्ही देशांना फायदेशीर ठरेल असा व्यापार करार लवकरात लवकर अंतिम करण्याचा निर्धार भारत आणि अमेरिका या दोन देशांनी व्यक्त केला आहे. या व्यापार कराराच्या चर्चेसाठी अमेरिकेचे शिष्टमंडळ भारतात दाखल झालं आहे. व्यापार मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश अग्रवाल आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळाचे प्रमुख ब्रेंडन लिंच यांनी आज नवी दिल्लीत चर्चा केली. हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचं आज पश्चिम अमेरिकेतल्या युटा इथल्या त्यांच्या घरी निधन झालं. ते 89 वर्षांचे होते. बुच कॅसिडी अँड द सन डान्स किड, द स्टिंग आणि ऑल द प्रेसिडेंट्स मेन या क्लासिक चित्रपटांमध्ये रेडफोर्ड यांनी साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 1980 साली ऑर्डिनरी पीपल या चित्रपटासाठी सर्वोत्तम दिग्दर्शनासाठीचा ऑस्कर पुरस्कार त्यांना मिळाला होता, तर 2002 मध्ये ऑस्कर अकादमीकडून मानद जीवन गौरव पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं होतं. मॉरिशसचे प्रधानमंत्री डॉक्टर नवीनचंद्र रामगुलाम यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांचं स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की भारताच्या शेजारी देशांप्रतीच्या धोरणात मॉरिशसचं खास स्थान आहे. दोन्ही देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असून ते धोरणात्मक भागीदारीत प्रतिबिंबित होत आहे असंही त्यांनी नमूद केलं. उभय नेत्यांमध्ये विविध विषयांवर यावेळी चर्चा झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाच्या रब्बी हंगामात देशात 362 दशलक्ष टनांहून अधिक अन्नधान्य उत्पादनाचं लक्ष. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव सुरू. देशभरात सेवा पर्वानिमित्त उद्यापासून विविध उपक्रमांचं आयोजन. राज्यातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे राज्य निवडणूक आयोगाला निर्देश. आणि हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक रॉबर्ट रेडफोर्ड यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.